नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. बँकांमधली जनधन खाती तसंच मूलभूत बचत खात्यांना किमान शिल्केची अट लागू नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट. पालघर जिल्ह्यात 33 आश्रमशाळांतल्या 432 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर. नांदेड नजीक झरी इथं खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा बुडून मृत्यू. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीत तर कुस्तीपटू विनेश फोगाटची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. बँकांमधली जनधन खाती तसंच मूलभूत बचत खात्यांना किमान शिल्केची अट लागू नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होत्या. किमान शिल्केची अट न पाळल्यास विविध बँकांकडून आकारला जाणाऱ्या दंडासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान अर्थसंकल्पावर लोकसभेत आज चर्चा झाली. स्टार्टअपसाठीचा एंजल कर रद्द करण्याच्या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावाचं भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी स्वागत केलं. सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत 1,92,00,000 सिम कार्डांची सेवा खंडित करण्यात आली आहे. राज्यसभेत आज अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णुता धोरण अंमलात आणत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटी लाभार्थ्यांना 3,24,00,000 रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. आतापर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांना 17 हप्ते जारी करण्यात आल्याची माहिती मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांच्या स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज संसदेत याप्रकरणी केलेल्या निवेदनात जयशंकर यांनी सध्या बांगलादेशात 19,000 भारतीय नागरिक असल्याचं सांगितलं. यामध्ये 9,000 विद्यार्थ्यांचा समावेश असून भारतीय दूतावासाच्या आवाहनानंतर बहुतांश विद्यार्थी गेल्या महिन्यातच भारतात परतल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. सध्याची परिस्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहितीही जयशंकर यांनी दिली. दरम्यान बांगलादेशात आंदोलकांनी अंतरिम सरकार स्थापनेची रूपरेषा निश्चित केली आहे. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ डॉ मोहम्मद युनुस यांना अंतरिम सरकारचं मुख्य सल्लागार म्हणून पद स्वीकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून युनुस यांनी तो स्वीकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बांगलादेशात 1971 युद्धातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला विरोधात विद्यार्थी संघटनांनी हे सरकारविरोधी आंदोलन सुरू केलं आहे. आरोग्य विमा तसंच जीवन विम्यावरील वस्तू आणि सेवा कर जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी आज संसदेच्या परिसरात इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. खासदार बळवंत वानखेडे यांनी केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर जीएसटी कायदा लागू करून लघु मध्यम उद्योग आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान केल्याचा आरोप यावेळी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीवर येत असत, मात्र उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी दिल्लीत काँग्रेसपुढे लोटांगण घालत असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. पहिल्या 3 विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या 33 आश्रमशाळांमधल्या 432 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. जवळपास 126 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळवलं आहे. जिल्ह्यातल्या 33 आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना बोईसरजवळील बेटेगाव इथल्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून दररोज नाश्ता आणि जेवण पुरवलं जातं. या सर्व जेवणाचे नमुने आरोग्य विभागाकडून जमा करण्यात येत असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र. आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा गावातली पाणी टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी तसंच या गावातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरुस्ती तसंच विस्तार योजनेअंतर्गत पूलवजा बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातली कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत कामांचा सत्तार यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात विविध योजनांसाठीच्या निविदा तातडीने काढण्याच्या सूचनाही सत्तार यांनी दिल्या. नांदेड शहराजवळील झरी इथल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शहरातले पाच जण या खाणीत पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी तिघांना पोहता येत नव्हतं. यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काझी मोजमील, आफन, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुजायल अशी मृतांची नावं आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्रानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या पात्रता फेरीत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात सर्वाधिक 89.34 मीटर लांबवर भाला फेकून अंतिम फेरीत सर्वात पहिलं स्थान निश्चित केलं. भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी 8 ऑगस्टला होणार आहे. कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात भारताच्या विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज दुपारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विनेशनं युक्रेनच्या महिला मल्लाचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आज रात्री 10 वाजल्यानंतर तिची क्युबाच्या प्रतिस्पर्ध्याशी उपांत्य फेरीची लढत होणार आहे. हॉकीमध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना जर्मनीसोबत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 या सामन्याला सुरुवात होईल. पुरुष टेबल टेनिसमध्ये उपांत्यपूर्व फेरीत आज भारताला पराभवाचा सामना करावा लागला. महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत उद्या मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान प्राप्त केल्याबद्दल लिएंडर पेस यांचं अभिनंदन केलं. मुंबईत रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नी आज मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरळी इथं रस्ता आणि वाहतूक प्रमुख अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बीड इथं शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केलं. शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि समस्या सोडवण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. शिवसंग्रामच्या ज्येष्ठ नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी नीता अंधारे यांना विविध मागण्यांचं निवेदन यावेळी सादर केलं. विशाळगडावर घडलेला हल्ला प्रकरणी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तसंच जिल्हाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी स्वराज्य अभियान आणि इतर संघटनांनी केली आहे. या घटनेचं तथ्यशोधन करण्यासाठी विविध संस्थांनी गेल्या आठवड्यात घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच माहिती घेतली. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात N8 भागातल्या महानगरपालिका रुग्णालयात आज जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही जनजागृती करण्यात आली. हा सप्ताह 1 ऑगस्ट ते उद्यापर्यंत राबवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून सध्या 15,274 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी 1,503 फुटांवर पोहोचली असून उपयुक्त पाणीसाठा 22% पोहोचला आहे. धरणात सध्या 57,317 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बँकांमध्ये जनधन खाती तसंच मूलभूत बचत खात्यांना किमान शिल्लकेची अट लागू नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट. पालघर जिल्ह्यात 33 आश्रमशाळेतल्या 432 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीत तर कुस्तीपटू विनेश फोगाटची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.